हरि ओम
हरि ओम
ओम आज वर्षांत समारंभ आहे. वर्षांत म्हणजे वर्षारंभाला केलेल्या संकल्पांचा आढावा घेण्याचा दिवस. उपासनेला प्रारंभ करताना जी परब्रह्मशक्ती सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीमध्ये आहे तिला नमस्कार करूया. या देवी सर्वभूतेषु
या देवी सर्वभूतेषु
बुद्धिरूपेण संस्थिता
बुद्धिरूपेण संस्थिता
शक्तिरूपेण संस्थिता
शक्तिरूपेण संस्थिता
लक्ष्मीरूपेण संस्थिता
लक्ष्मीरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
नमस्तस्यै नमो नमः
चितिरूपेण याकृत्स्नम्
चितिरूपेण याकृत्स्नम्
एतद् व्याप्य स्थिता जगत्
एतद् व्याप्य स्थिता जगत्
नमस्तस्यै नमो नमः
नमस्तस्यै नमो नमः.
जी देवी भूतमात्रात बुद्धी शक्ती व लक्ष्मीरूपाने राहते, तसेच जी दिव्य चेतना सर्व विश्वाला व्यापून राहिलेली आहे तिला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. वर्षभर आपण आपले शिक्षक मार्गदर्शक आणि गुरूंच्या जवळ शिकत असतो. शैक्षणिक वर्ष संपल्यावर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत आपण आपल्या कल्पनेप्रमाणे व योजनेप्रमाणे अनेक गोष्टी करू शकतो. गतवर्षी केलेल्या संकल्पांचा आढावा घेत असताना स्वतःमध्ये म्हणजेच आपले विचार वागणे आणि बोलणे यांच्यामध्ये आणखी काय सुधारणा करायला हव्यात याचाही विचार यानिमित्ताने करायला हवा. यापुढील काळात कोणत्या गोष्टी करायच्या हे ठरवताना कठोपनिषदामध्ये यमाने नचिकेताला सांगितलेली सूचना अतिशय उपयुक्त आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः
तौ संपरित्य विविनक्ति धीरः
तौ संपरित्य विविनक्ति धीरः
श्रेयो हि धीरो भी प्रेयसो वृणीते
श्रेयो हि धीरो भि प्रेयसो वृणीते
प्रेयो मन्दो योगक्षेमो वृणीते
प्रेयो मन्दो योगक्षेमो वृणीते
जे आपल्या समाजाच्या व देशाच्या हिताचे आहे त्याला श्रेय म्हणतात. जे आपल्याला आवडते त्याला प्रेय म्हणतात. बऱ्याच वेळा आवडणाऱ्या गोष्टी तात्पुरत्या आनंद देणाऱ्या असल्या तरी कायमच्या हिताच्या असतातच असे नाही. दोन्हीमधून निवड करण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. जो माणूस धीर म्हणजे बुद्धिमान असतो तो श्रेय आणि प्रेय यांच्यातले नेमके ओळखू शकतो आणि तो नेहमीच प्रेयापेक्षा जे श्रेयस्कर आहे त्याची निवड करतो. कमी बुद्धीचा माणूस मात्र हिताच्या गोष्टींपेक्षा आवडणाऱ्या गोष्टी मिळवणे व सांभाळणे यांच्या मागे लागतो. आपल्या भोवतीचे विश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत आपल्याला मिळालेलं आयुष्य आनंदाने आरोग्यपूर्ण आणि सामर्थ्यपूर्ण रीतीने जगणे हेच मानवी जीवनातील श्रेय आहे. मानवी आयुष्य 100 वर्षांचे असते अशी आपल्याकडची पूर्वीपासूनची कल्पना आहे. ही 100 वर्षे कशी जगावीत ही आकांक्षा तैत्तिरीय अरण्यकात व्यक्त केली आहे.
जीवे म शरदशतम्
जीवे म शरदशतम्
नन्दा म शरदशतम्
नन्दाम शरदशतम्
प्रब्रवाम शरदशतम्
प्रब्रवाम शरदशतम्
सञ्जीवस्याम शरदशतम्
सञ्जीवस्याम शरदशतम्
अदीनः स्याम शरदशतम्
अदीनः स्याम शरदशतम्
आम्ही 100 वर्षे जगू. आम्ही 100 वर्षे आनंदू. 100 वर्षे विद्योपासना करू. आम्ही 100 वर्षे अमृतपान करू. 100 वर्षे सामर्थ्यपूर्ण राहू. अमृतपान करत सामर्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी 2 प्रकारचे ज्ञान उपयोगात आणावे लागते. त्यासंबंधी ईशावास्य उपनिषदात सांगितले आहे.
विद्यां च अविद्यां च
विद्यां च अविद्यां च
यस्तद्वेद उभयं सह
यस्तद्वेद उभयं सह
अविद्यया मृत्युं तीर्त्वा
अविद्यया मृत्युं तीर्त्वा
विद्यया मृतमश्नुते
विद्यया मृतमश्नुते
विद्या म्हणजे अध्यात्मज्ञान आणि अविद्या म्हणजे भौतिक ज्ञान. या दोन्हीच्या साह्याने जो ते म्हणजे परब्रह्म जाणतो तो भौतिक ज्ञानाच्या साह्याने सृष्टीतील सर्व भौतिक शक्तींचा उपयोग करून घेऊ शकतो आणि अध्यात्मज्ञानाने आपल्या आत्म्याच्या अमरत्वाची जाणीव सतत ठेवतो. दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग करून जगणे हे श्रेयस्कर असले तरी बऱ्याच वेळा ते ज्ञान मिळवण्यासाठी आधी कष्ट सोसावे लागतात. नंतरच ज्ञान आणि शक्तियुक्त जीवनाचा आनंद मिळू शकतो. याविषयी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या 2 ओव्या आपण म्हणूया.
कष्टे विण
फळ नाही।
कष्टे विना फळ नाही,
कष्टे विना राज्य नाही,
कष्टे विना राज्य नाही,
केल्या विना होत नाही,
केल्या विना होत नाही,
साध्य जनी
साध्य जनी,
आधी कष्टाचे दुःख सोशिती,
आधी कष्टाचे दुःख सोशिती,
ते सुखाचे फळ भोगिती,
ते सुखाचे फळ भोगिती,
आधी आळसे सुखावती,
आधी आळसे सुखावती,
त्यांसी पुढे दुःख,
त्यांसी पुढे दुःख।
श्रेय आणि प्रेय याची निवड करताना आपल्या बुद्धीला आपले मनच अडवत असते। मनामुळे मनुष्य अडकला जातो, मनामुळेच मनुष्य सोडवला जातो। सारे सुख आणि समाधान मनात साठवलेले असते। मनच आपले गुरु असते, मनच शिष्यही असते, मनच माणसाचे चाकर असते। तेव्हा मन प्रसन्न असेल तरच माणसाची प्रगती होते, मन प्रसन्न नसेल तर अधोगती होते। प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडूनिया,
प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडूनिया,
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे,
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे।
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी व गीतेच्या अनुवादात श्री विनोबांनी सांगितले त्याप्रमाणेच प्रसन्न मनाचे महत्त्व तुकाराम महाराजांनी देखील आपल्या एका अभंगात सांगितले आहे। मन प्रसन्न ठेवायला सांगणारा अभंग आता आपण म्हणूया।
मन करारे प्रसन्न,
मन करारे प्रसन्न,
मन करारे प्रसन्न,
मन करारे प्रसन्न,
सर्व सिद्धीचे कारण,
सर्व सिद्धीचे कारण,
सर्व सिद्धीचे कारण,
सर्व सिद्धीचे कारण,
कारण मन करारे प्रसन्न,
कारण मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
मोक्ष अथवा बंधन,
मोक्ष अथवा बंधन,
सुख समाधान इच्छाते,
सुख समाधान इच्छाते,
इच्छाते मन करारे प्रसन्न,
इच्छाते मन करारे प्रसन्न,
मने प्रतिमा स्थापिली,
मने प्रतिमा स्थापिली,
मने मना पूजा केली,
मने मना पूजा केली,
मने इच्छा पुरविली,
मने इच्छा पुरविली,
मन माउली सकळांची,
मन माउली सकळांची,
सकळांची मन करारे प्रसन्न,
सकळांची मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
मन गुरु आणि शिष्य,
मन गुरु आणि शिष्य,
करी आपुलेची दास,
करी आपुलेची दास,
प्रसन्न आप आपणास,
प्रसन्न आप आपणास,
गती अथवा अधोगती,
गती अथवा अधोगती,
अधोगती मन करारे प्रसन्न,
अधोगती मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
साधक वाचक पंडित,
साधक वाचक पंडित,
श्रोते वक्ते ऐका मात,
श्रोते वक्ते ऐका मात,
नाही नाही आन दैवत,
नाही नाही आन दैवत,
तुका म्हणे दुसरे ते,
तुका म्हणे दुसरे ते,
दुसरे ते मन करारे प्रसन्न,
दुसरे ते मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
प्रसन्न मन करारे प्रसन्न,
मन प्रसन्न असेल तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास सुलभ होतो आणि अशा प्रसन्न मनाने आपण इतरांच्या आकांक्षांशी जुळवून घेऊन आपल्या राष्ट्राचा विकासही साधायचा असतो. वर्षारंभाला आपण बुद्धिशुद्ध होण्यासाठी काही व्रते व तीन प्रकारच्या तपांचा संकल्प केला होता. त्याशिवाय काही व्यक्तिगत संकल्पही केले होते. असे संकल्प पूर्ण करूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. अशा विकसित व्यक्तिमत्वाच्या अनेक व्यक्ती राष्ट्राचा विकासही घडवत असतात. राष्ट्राच्या विकासासाठी आता शतपथ ब्राह्मणातील प्रार्थना म्हणूया.
श्री हि वै राष्ट्रम,
श्री हि वै राष्ट्रम,
श्री हि वै राष्ट्रस्य भारः,
श्री हि वै राष्ट्रस्य भारः,
श्री हि वै राष्ट्रस्य मध्यम,
श्री हि वै राष्ट्रस्य मध्यम,
क्षेमो वै राष्ट्रस्य शीतम,
क्षेमो वै राष्ट्रस्य शीतम.
श्री म्हणजे विद्या, संपत्ती आणि नीती यांनी युक्त तेच राष्ट्र होय. विद्या, संपत्ती, नीती हाच राष्ट्राचा संभार अथवा व्याप होय. विद्या, संपत्ती, नीती हाच राष्ट्राचा गाभा होय. या सर्वांचे रक्षण करणे हेच राष्ट्राचे शीतल अथवा सुख होय. असे हे आपले राष्ट्र उभे करणे स्वतःमधील आणि राष्ट्रामधील अंती सर्व मानव्यातील आत्मतत्व ओळखणे, ते प्रकट करणे, यातच सर्व ज्ञानाची परिसमाप्ती आहे. कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये संघटित समाज जीवनाला मोठे स्थान असते. आपल्या हातून अशी संघटना घडावी यासाठी पुढील गद्यातील प्रार्थना म्हणूयात. राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची.
राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची.
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची.
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची.
खरोखर राष्ट्रहितार्थ.
खरोखर राष्ट्रहितार्थ.
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी.
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी.
अशी तीव्र तळमळ मनात धरून.
अशी तीव्र तळमळ मनात धरून.
आम्ही एकत्र जमत आहोत.
आम्ही एकत्र जमत आहोत.
हे परमात्मन.
हे परमात्मन.
तू याचा साक्षी हो.
तू याचा साक्षी हो.
जेथे आम्ही पदार्पण करू.
जेथे आम्ही पदार्पण करू.
तेथे मौलिक निमूलगामी कार्य.
तेथे मौलिक निमूलगामी कार्य.
आमच्या हातून घडेल.
आमच्या हातून घडेल.
असे होऊ दे.
असे होऊ दे.
कार्ये केवळ सदिच्छेने सिद्धीस जात नाहीत.
कार्ये केवळ सदिच्छेने सिद्धीस जात नाहीत.
त्यासाठी संघटना करावी लागते.
त्यासाठी संघटना करावी लागते.
वेदांनी हेच सांगितले.
वेदांनी हेच सांगितले.
समानी व आकृतीही.
समानी व आकृतीही.
समाना हृदयानी व्हा.
समाना हृदयानी व्हा.
आपणा सर्वांचा आशय एक असो.
आपणा सर्वांचा आशय एक असो.
आपणा सर्वांची हृदये अभिन्न असोत.
आपणा सर्वांची हृदये अभिन्न असोत.
श्री शिवछत्रपतींनी तेच सांगितले.
श्री शिवछत्रपतींनी तेच सांगितले.
दोन हृदये एकत्र येतील.
दोन हृदये एकत्र येतील.
तर संकटांच्या पहाडांचा.
तर संकटांच्या पहाडांच्या.
ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील.
ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील.
मग अशा एकत्रित हृदयांची संघटना.
मग अशा एकत्रित हृदयांची संघटना.
आमच्या हातून घडो.
आमच्या हातून घडो.
आमची मने.
आमची मने.
संघटनेला आवश्यक अशी.
संघटनेला आवश्यक अशी.
लवचिक आणि जुळवून घेणारी.
लवचिक आणि जुळवून घेणारी.
परस्परांना प्रेमाने बांधणारी.
परस्परांना प्रेमाने बांधणारी.
आणि कोणत्याही कारणासाठी.
आणि कोणत्याही कारणासाठी.
परस्परांपासून न तुटणारी.
परस्परांपासून न तुटणारी.
अशी होवत.
अशी होवत.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात.
आम्ही संघटना घडवू.
आम्ही संघटना घडवू.
आमचा देश जागृत व्हावा.
आमचा देश जागृत व्हावा.
कर्तृत्वाने पौरुषाने चमकावा.
कर्तृत्वाने पौरुषाने चमकावा.
विद्या आणि शास्त्रे यात पारंगत व्हावा.
विद्या आणि शास्त्रे यात पारंगत व्हावा.
परमेश्वरी शक्तीचे अवतरण.
परमेश्वरी शक्तीचे अवतरण.
सर्व मानव समाजात होण्यासाठी.
सर्व मानव समाजात होण्यासाठी.
आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू.
आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू.
हे चैतन्य सागरा.
हे चैतन्य सागरा.
तुझे स्फुरण आमच्या देशात भरून राहिलेले असावे.
तुझे स्फुरण आमच्या देशात भरून राहिलेले असावे.
हीच अंतरीची तळमळ आहे.
हीच अंतरीची तळमळ आहे.
हे परमेश्वरा.
हे परमेश्वरा.
हे सर्व घडू दे.
हे सर्व घडू दे.
तुझे मंगल आशीर्वाद.
तुझे मंगल आशीर्वाद.
आम्हास नित्य लाभू देत.
आम्हास नित्य लाभू देत.
आमचा कण अन कण आणि क्षण अन क्षण.
आमचा कण अन कण आणि क्षण अन क्षण.
तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू दे.
तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू दे.
यापुढील काळात आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी संघटना व व्यक्तिमत्वाचा विकास एकत्र चालत राहो यासाठी सर्वजण प्रयत्न करूयात. आमचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी लागेल तेवढे बळ आम्हाला मिळो. यापुढे काही काळ औपचारिक शिक्षणात खंड पडणार आहे. तथापि अनुभव शिक्षण निरंतर चालू राहायला हवे याची जाणीव आपल्याला असू दे. आता गायत्री मंत्र म्हणून उपासनेची सांगता करूयात. पहिले 3 ओंकार सांगून होतील, त्यानंतर 2 मिनिटांचे चिंतन असेल. चिंतनानंतरचे 3 ओंकार व गायत्री मंत्र एकत्र होईल. ॐ
ॐ महा सूर्य। ॐ जनाः हे आकाशगंगा, ॐ तपः अनन्त आकाशगंगा, ॐ सत्यम् हे परब्रह्म सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। श्रेष्ठतेजासे ध्यानकरितो अमुचा बुद्धिलातो प्रचोदनादे सत् ॐ तत्सत् ॐ तत्सत्।
नमस्ते। एक दो तीन।